नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षिता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी भारत कॅनडा अर्थीक भागीदारीचो फुडलो अध्याय विस्वासांतल्यान चलतलो आनी दोनूय राष्ट्रांची उदरगत जातली असो विस्वास उक्तायला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाच्यो विदेश वेव्हार मंत्री पॅनी वॉंग हांचे वांगडा 17व्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या द्विपक्षीय संवादाचे सहअध्यक्षपण सांबाळे. घुसखोरी आनी हेर कारणांक लागून लोकसंख्येतल्या बदलाच्या आव्हानाक फुडो करपा खातीर केंद्रान उच्च पावण्यावेली समिती स्थापन केल्या. भारत आनी रोमानिया हांचे कडेन काल नवी दिल्लीत संरक्षण सहकार्याचे संयुक्त समितीची दुसरी बसका जावन द्विपक्षीय संरक्षण संबंध घटमूट केल्यात. आता पुराय खबरो. भारत आनी अमेरिकेन मोलादी खनिजां आनी दुर्मीळ मूलद्रव्यांचो पुरवठो खणकाम आनी प्रक्रिया सुरक्षीत करपाच्या हेतान एका म्हत्वाच्या द्विपक्षीय कबलातीचेर सयो केल्यो. दिल्लीत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आनी अमेरिकेचे विदेश वेव्हार मंत्री सचीव मार्को रुबियो हांच्या मदीं ह्या इतिहासीक कबलातीची देवाणघेवाण जाली. हो आराखडो लवचीक आनी वेगवेगळ्या प्रकाराच्या पुरवठो साखळेक घटमूट करतलो अशें विदेश वेव्हार मंत्र्यांनी सांगलां. तशेंच दोनूय देशांक वीतपुरवठ्याच्या बाबतींत सहकार्य करपाक आनी म्हत्वपूर्ण खनिजां आनी दुर्मीळ मूलद्रव्यांचो प्रभावी वेवस्थापन करपाक मजत जातली अशें तांणी मुखार सांगलें.
Trusted and transparent partnerships. Over the past several months, our officials have advanced collaboration across key Quad priorities, including maritime security, critical technologies, economic resilience, and HADR. We have seen encouraging progress on many initiatives. As maritime democracies, pluralistic societies, and market economies, we share a responsibility towards a free and open Indo-Pacific. The region must remain a driver of global growth.
भारत कॅनडा अर्थीक भागीदारीचो फुडलो अध्याय विस्वासांतल्यान चलतलो आनी ताका लागून दोनूय राष्ट्रांची उदरगत जातली असो विस्वास केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी उक्तायला. काल राती कॅनडाच्या टॉरंटो शारांत फ्रॉम पॉलिटिकल रिसेट टू कमर्शियल डिलिव्हरी ह्या उक्तावण मंत्रीमंडळ अधिवेशनांत उलोवप करतना तांणी दोनूय वटांनी व्यापक अर्थीक भागीदारी करार CEPA खातीर यत्न केल्ल्यान राष्ट्रांमदलो विस्वास नव्या वेपार आनी गुंतवणुकेक संदी दितात अशें सांगलें. वेपार आनी गुंतवणूक संबंध वाडोवपाक CEPA मुखेल खाम म्हणून काम करता अशें तांणी सांगलें. विविधताय ही भारत आनी कॅनडा हांच्या मदल्या संबंधांची व्याख्या करता अशें तांणी मुखार सांगलें. भारतीय अर्थवेवस्थेतल्यान गतीशीलतेचेर भर दितना मंत्री गोयल हांणी फुडले 3 दशक भारत संवसारांतली सगळ्यांत नेटान वाडपी व्हड अर्थवेवस्था म्हणून तिगून उरतली अशें मुखार सांगलें. काल सांजेवेळा नवी दिल्लीत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी ऑस्ट्रेलियाच्यो विदेश वेव्हार मंत्री पॅनी वॉंग हांचे वांगडा 17व्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या द्विपक्षीय संवादाचें सहअध्यक्षपण सांबाळें. भारत पॅसिफीक अस्तंत आशियांतली परिस्थिती आनी हेर प्रादेशीक जागतीक आनी बहुपक्षीय प्रस्नांचेर तांणी विचारांचो आदान प्रदान केलो अशें डॉ जयशंकर हांणी सांगलें. तशेंच दोनूय राष्ट्रांमदल्या व्यापक रणनिती भागीदारीच्या स्थिर प्रगतीचोय तांणी नियाळ घेतलो. अणु उर्जा तयार करपा खातीर युरेनियम पुरवत सयत उर्जा क्षेत्रांत सहकार वाडत आसा अशें तांणी सांगलें. घुसखोरी आनी हेर कारणांक लागून लोकसंख्येतल्या बदलाच्या आव्हानांक फुडो करपा खातीर केंद्रान उच्च पावण्यावेली समिती स्थापन केल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी हे समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश प्रकाश प्रभाकर नावलकर करतले अशें सांगले. जनगणना आयुक्ता वांगडा आदले IAS अधिकारी दुर्गाशंकर मिश्रा, आदले IPS अधिकारी बालाजी श्रीवास्तव आनी अर्थशास्त्रज्ञ शमिका रवी हांचे वांगडा समितीचे वांगडी म्हणून नेमणूक केल्या. गृह मंत्रालयातले संयुक्त सचीव समितीन वांगडी सचीव म्हणून काम करतले. मंत्री शाह हांणी घुसखोरी आनी हेर कारणांक लागून लोकसंख्येत बदल जावपाक लागल्यात जे खंयच्याय राष्ट्राच्या वर्तमान आनी फुडाराक खूप म्हत्वाचे आव्हानां आसात अशें सांगलें. भारत आनी रोमानिया हांचे कडेन काल नवी दिल्लीत संरक्षण सहकार्याच्या संयुक्त समितीची दुसरी बसका जावन द्विपक्षीय संरक्षण संबंध घटमूट केल्यात. हे बसकेन संरक्षण सहकार्याचो नियाळ घेतलो आनी मुखेल वाठारांनी सहकार्याचो विस्तार करपाच्या मार्गाचेर चर्चा जाली. सायबर संरक्षण, लष्करी वैजकी सहकार, संयुक्त प्रशिक्षण, क्षमता निर्माण आनी संरक्षण उद्देगीक सहकार्याचो आस्पाव आशिल्ली द्विपक्षीय संरक्षण सहकार येवजणेक दोनूय वटांनी मान्यताय दिली. संरक्षण मंत्रालयातले संयुक्त सचिव आणि रोमेनियाच्या संरक्षण धोरण नियोजन आणि आंतरराष्ट्रीय संबंध खात्यातले उपमुख्यमंत्र्यांनी हे बसकेचे अध्यक्षपद सांभाळले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
नवी दिल्लीत आदले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि आदले प्रधानमंत्री एच डी देवेगौडा यांच्या हस्तुकी अपमानन नरेंद्र मोदी के संग मेरे अनुभव या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांनी बरयला. यावेळार उलयताना उपराष्ट्रपती नायडू हांनी सांगला की दर एकल्यान खास करून राजकारणात नव्यान येवपी लोकांनी हे पुस्तक वाचूंक जाय. तसेच यावेळार उलयताना मंत्री शिवराज सिंग चौहान
ये वो ऐतिहासिक दिन है जब श्रीमान नरेंद्र मोदी जी ने पहली बार प्रधानमंत्री पद की शपथ ग्रहण की थी. मैं भी उनको बधाई देता हूँ और आप सब भी उनका अभिनंदन करें. लेकिन मेरा और उनका साथ 35 साल पुराना है और इन 35 सालों में मैंने उनको हर क्षण देश के लिए जीते हुए देखा है. उनका हर कदम देश की प्रगति और विकास के लिए उठा है. मैंने उनके दिल को जनता के लिए धड़कते हुए देखा है.
नवी दिल्लीत अनुसूचित जाती कल्याण योजनांची अंमलबजावणी करपा खातीर समाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार हांनी पीएम अजय पोर्टल आणि अजय मोबाईल ॲप सुरू केला. कागदाचेर आधारिल्ल्या कार्यप्रवाहातल्यान आणि प्रक्रियातल्यान पुरायपणान डिजिटल कार्यप्रवाहाकडेन संक्रमण करपाचो हेतू आशिल्ल्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेची अंमलबजावणी सुनिश्चित करता असे समाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयान सांगला. सर्वेक्षण आणि शेतकी पावण्यार गाव उदरगत योजण्यो तयार करून कागदाचेर आधारित कार्यप्रवाहातल्यान डिजिटल पावण्यार संक्रमण करपा खातीर पीएम अजय मोबाईल ॲप एक एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून तयार केला. पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांनी गिमाच्या हंगामा पहिली दिल्लीत प्रदूषणाचो पावणो उणो करपा खातीर समन्वय आणि खर अंमलबजावणी करपाच्या गरजेचेर भर दिला. मंत्र्यांनी काल दिल्लीच्यो मुख्यमंत्री रेखा गुप्ता हांचेकडेन नियाळ बसका घेऊन राष्ट्रीय राजधानीत हवेचो दर्जो सुदारपा खातीर घेतिल्ल्या उपायांच्या प्रगतीचे मूल्यांकन केले. रस्त्याच्या धूल्ल नियंत्रणा संबंधित कामां वेगान करपाची गरज आसा असे सांगून मंत्रिमंडळान दिल्ली सरकाराक रस्तो पुनर्विकासाचे सगळे प्रकल्प 9 ऑक्टोबर मेरेन पुराय करपाक सांगले. भौशीक येरादारी आणि इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी विशीं मंत्र्यांनी दिल्लीभर ईव्ही चार्जिंग मुळावी बांदावळ वाढोवपाच्या गरजेचेर भर दिलो. तशेंच मेट्रो नेटवर्क घटमूट करप आनी जोडणी सुदारपाचेर भर दिलो. उल्लंघन करप्या आड खर कारवाय करतले अशी शिटकावणी तांणी दिल्या आनी शारभरांत देखरेख पार्कींग मुळावी बांदावळ आनी बांदकाम कोयर प्रक्रिया सुविधा घटमूट करपाचो उलो अधिकाऱ्यांक मारला. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वृत्तनिवेदकाच्या पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. तांकां कोंकणी भाशेचें गिन्यान आसपाक जाय. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून 2026 आसा. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्लीच्या कांय वाठारांनी उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला आनी येल्लो अलर्ट जारी केला. तशेंच हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आनी विदर्भाच्या कांय सुवातींनी खर उष्णतायेची ल्हारां पातळपाची शक्यताय आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीत आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या पंगडामधी मोहालीच्या न्यू चंदीगडात सांजवेळा 7:30 मॅच जातली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांनी भारत कॅनडा अर्थिक भागीदारीचो फुडलो अध्याय विश्वासातल्यान चलतलो आणि दोन्ही राष्ट्रांची उदरगत जातली असो विश्वास उक्तायला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे विदेश वेव्हार मंत्री पेनी वॉंग हांचे वांगडा 17व्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या द्विपक्षीय संवादाचे सह अध्यक्षपद सांभाळले. घुसखोरी आणि हेर कारणांक लागून लोकसंख्येतल्या बदलाच्या आव्हानांक फुडो करपा खातीर केंद्रान उच्च पावण्यावेली समिती स्थापन केल्या. भारत आणि रोमानिया हांच्याकडेन काल नवी दिल्लीत संरक्षण सहकार्याच्या संयुक्त समितीची दुसरी बसका जाऊन द्विपक्षीय संरक्षण संबंध घटमूट केल्यात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सुपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.